आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 25 लाख टन गहू आणि 5 लाख टन गहू उत्पादनं निर्यात करायला केंद्र सरकारची मंजुरी। नवी दिल्लीतल्या सरकारी कार्यालयांच्या सेवा तीर्थ या नवीन संकुल परिसराचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। देशात लखपती दिदींची संख्या 6 कोटींवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवणाऱ्या पीएम राहत योजनेला मंजुरी। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपन्न। दोन्ही सभागृहांचं कामकाज येत्या 9 मार्चपर्यंत स्थगित। माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री आणि रेल्वेमंत्री कान्हू चरण लेंका यांचं निधन। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1048 अंकांची घसरण आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला 13 सुवर्णपदकांसह 33 पदकं। देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर स्थिर राहावेत आणि गहू उत्पादकांना चांगला परतावा मिळावा या दृष्टीनं केंद्र सरकारनं 25 लाख टन गहू आणि 5 लाख टन गव्हाचे पदार्थ निर्यात करायला मंजुरी दिली आहे। बाजारातली सध्याची उपलब्धता आणि दराची स्थिती याचा व्यापक आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे। यंदा रब्बी हंगामात गव्हाचं पेरणी क्षेत्र सुमारे 6 लाख एकरनी वाढलं तर बाजारातला गव्हाचा साठा अंदाजे 75 लाख टन म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 32 लाख टन जास्त आहे। त्यामुळे या निर्णयानं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असा विश्वास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। नवी दिल्लीतल्या सरकारी कार्यालयांच्या सेवा तीर्थ या नवीन संकुल परिसराचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं। त्यावेळी ते म्हणाले,
यहां से जो फैसले होंगे वो किसी महाराजा की सोच को नहीं 140 करोड़ देशवासियों की अपेक्षाओं को आगे बढ़ाने का आधार बनेंगे। इसी अमृत भावना के साथ आज मैं ये सेवा तीर्थ एक कर्तव्य भवन भारत की जनता को समर्पित कर रहा हूं।
विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासातला हा महत्वाचा टप्पा असून नागरिक केंद्री कारभार आणि राष्ट्रीय प्रगतीबाबत सरकारची बांधिलकी यातून प्रतीत होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। प्रधानमंत्र्यांचं कार्यालय या संकुलात असून तिथं गेल्यावर प्रधानमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी देशात लखपती दिदींची संख्या 6 कोटीवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवणाऱ्या पीएम राहत योजनेच्या मंजुरीसाठी केली। कृषी पायाभूत सुविधा निधीत दुप्पट वाढ करण्याच्या तसंच शेतकरी महिला युवा आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासंदर्भात विविध निर्णयाच्या फाईल्सवर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या। सेवा तीर्थ संकुलात प्रधानमंत्री कार्यालय राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय आहे। हे नवीन संकुल आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज आहे। कर्तव्य भवन 1 आणि 2 मध्ये अनेक प्रमुख खात्यांची कार्यालयं आहेत। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या कामकाजाचा आज अखेरचा दिवस होता। आजच्या शेवटच्या दिवशीही लोकसभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्याने कामकाज स्थगित करण्यात आलं असून दुसऱ्या टप्प्याचं कामकाज 9 मार्चला सुरू होणार आहे। लोकसभेत आज माजी खासदार दिवंगत भगवानदास राठोड यांना आदरांजली वाहिल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली। त्यावेळी काँग्रेस तृणमूल काँग्रेस डीएमके आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केल्याने कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित झालं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावरही गदारोळ सुरूच राहिल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज 9 मार्चपर्यंत स्थगित केलं। राज्यसभेतही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या दिवशी सदस्यांनी विविध दस्तऐवज सभागृहाच्या पटलावर मांडले। राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतींचा संदेश सभागृहात वाचून दाखवला। त्यानंतर राज्यसभेचंही कामकाज 9 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मांडलेल्या वेगळ्या ठरावावर सभापतींशी चर्चा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी आज बातमीदारांना दिली। हा ठराव विशेषाधिकार समितीकडे पाठवायचा की नीतीमूल्य समितीकडे द्यायचा की थेट सभागृहात चर्चेसाठी आणायचा याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं।
हमारे प्राइवेट मेंबर ने मोशन लाया तो कोई भी मेंबर ऑफ पार्लियामेंट मोशन ला सकते हैं। तो एक सब्सटेंटिव मोशन लाया है तो हमने सोचा कि इसको एडमिट होने के बाद हम तय करेंगे स्पीकर साहब से बात करके कि प्रिविलेज कमेटी में या इसको एथिक्स कमेटी में या सदन में सीधा हम इसको ला सकते हैं चर्चा के लिए भी। तो वो देखेंगे, अभी कोई तय नहीं हुआ।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री आणि रेल्वेमंत्री कान्हू चरण लेंका यांचं आज सकाळी भुवनेश्वर इथं निधन झालं। ते 86 वर्षांचे होते। कान्हू चरण लेंका यांनी 1988 ते 1994 पर्यंत राज्यसभेत ओदिशाचं प्रतिनिधित्व केलं होतं। 14 मतदारसंघातून ते 4 वेळा ओदिशाच्या विधानसभेवर निवडून आले होते। तसंच ओदिशाच्या प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं। आयटी क्षेत्रातल्या समभागांच्या विक्रीचा परिणाम आजही शेअर बाजारांवर दिसून आला। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1048 अंकांची घसरण झाली आणि तो 82627 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 336 अंकांची घसरण नोंदवत 25471 अंकांवर बंद झाला। नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या दिवशी भारतानं 7 पदकांची कमाई केली आहे। यात पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात 3 पदकं भारतीय नेमबाजांनी जिंकली। महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन सांघिक स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं, तर वैयक्तिक स्पर्धेत रजत आणि कांस्य पदकं मिळवली। सर्व रायफल आणि पिस्टल प्रकारांमध्ये मिळून भारतानं 33 पदकं मिळवली, त्यात 13 सुवर्ण, 11 रजत आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे। टी20 विश्वचषक स्पर्धेत आज कोलंबो इथं ब गटातल्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर 23 धावांनी मात केली। प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांमध्ये 2 गडी गमावून 169 धावा केल्या। या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 3 चेंडू बाकी असतानाच 146 धावांवर आटपला। ड गटात आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर झालेल्या सामन्यात युएईने कॅनडावर 5 गडी राखून विजय मिळवला। चेन्नईत अ गटात अमेरिका आणि नेदरलँड यांच्यात सामना सुरू आहे। महिला क्रिकेटमध्ये बँकॉक इथं सुरू झालेल्या आशिया चषक रायझिंग स्टार्स क्रिकेट स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीच्या संघानं भारताच्या अ संघाचा 7 गडी राखून पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघानं 20 षटकांमध्ये 130 धावा केल्या। संयुक्त अरब अमिरातीनं 7 गडी आणि 4 चेंडू राखून ही धावसंख्या पार केली। भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाला असून आज त्याचा प्रदर्शनाचा सामना गव्हर्नर जनरल 11 संघांशी झाला। या सामन्यात भारतानं 5 गडी राखून विजय मिळवला। केवळ आवाजाच्या माध्यमातून जग जोडणाऱ्या प्रसारण कर्मींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 13 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो। कृत्रिम बुद्धिमत्तेचा या माध्यमातला वापर हे एक साधन राहील, ते मानवी आवाजाची जागा घेऊ शकणार नाही अशी यंदाच्या रेडिओ दिनाची संकल्पना आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेडिओ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। आकाशवाणीच्या वतीने छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आज जागतिक रेडिओ दिन परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं। आकाशवाणी मुंबई आणि मुंबई दूरदर्शन यांनी आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात व्हॉक्स अँड व्हाईब्स हा पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम आयोजित केला। आकाशवाणी मुंबईचे गिटारवादक अमित रॉय, पायल मलिक तसंच तेजस मेनन आणि सहकाऱ्यांनी यावेळी सादरीकरण केलं। या कार्यक्रमाची संपादित आवृत्ती येत्या बुधवारी रात्री 9:30 आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर प्रसारित केली जाईल। बांगलादेशातल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP आणि मित्रपक्षांनी मिळून 284 पैकी 212 जागा मिळवल्या आहेत। त्यात BNP 209 जागांवर विजय मिळाला आहे। बांगलादेश जमाते इस्लामी पार्टी आणि मित्रपक्षांना 77 जागा मिळाल्या आहेत। निकालांची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 25 लाख टन गहू आणि 5 लाख टन गहू उत्पादनं निर्यात करायला केंद्र सरकारची मंजुरी। नवी दिल्लीतल्या सरकारी कार्यालयांच्या सेवातीर्थ या नवीन संकुल परिसराचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। देशात लखपती दिदींची संख्या 6 कोटींवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवणाऱ्या PM राहत योजनेला मंजुरी। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपन्न। दोन्ही सभागृहांचं कामकाज येत्या 9 मार्चपर्यंत स्थगित। माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री आणि रेल्वेमंत्री कान्हू चरण लेंका यांचं निधन। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1048 अंकांची घसरण आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला 13 सुवर्ण पदकांसह 33 पदकं। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।